श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। सातव्या अध्यायातील पहिले सहा श्लोक, त्याच्यावरचं निरूपण आपण ऐकलं। अपरा प्रकृती आणि परा प्रकृती यांचं इक्विलिब्रियम, आणि इक्विलिब्रियम झाल्यानंतर टाकसाळीप्रमाणे 84 लक्ष योनी कशा निर्माण होतात, चार प्रकारचे अंड, जारज, उद्भिज वगैरे वगैरे हे चार प्रकारचे प्राणी मात्र निर्माण होतात आणि ते सगळे एकाच योग्यतेचे असतात। अपरा प्रकृती परा प्रकृती यांचं वर्णन 8 भागात विभक्त करून सांगितलं। आणि जर हे इक्विलिब्रियम व्यवस्थित असेल तर जगाचा पसारा व्यवस्थित चालतो, आणि हे का बिघडलं, हे इक्विलिब्रियम जर डिस्टर्ब झालं मग हळूहळू पूर्ण प्रकृतीचा लय होऊ लागतो। प्रकृती ही माझी सावली आहे, माझ्यापासूनच निर्माण झाली आहे, आणि प्रकृतीपासून परा आणि अपरा प्रकृतीपासून हे सर्व प्राणी निर्माण झालेले आहेत। प्राण्यांना असं वाटते की हे सगळं आम्हीच करतो, पण हे आपण करत नसून ही सगळं प्रकृतीकडून करवून घेतले जाते, आणि म्हणून या सर्व गोष्टींचा इनडायरेक्ट निर्माता मीच असून मी त्यांच्यात नाही। आणि प्रकृती तव माझ्या ठाई, बिंबे एथ आन नाही, म्हणून आदि मध्य अवसान पाही जगासी मी। मुळात प्रकृतीच माझ्या अधीन असल्यामुळे या संपूर्ण जगाचा आदि मध्य आणि अंत फक्त मी आहे। आज सातव्या श्लोकापासून पुढचं निरूपण सुरू करूया। अध्याय सातवा, श्लोक सातवा आणि पुढे। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। मत्त परतरम नान्य किंचिदस्ती धनंजय, मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणाइव। हे धनंजय, माझ्याहून वेगळे असे दुसरे काही नाही। सोन्याच्या दोऱ्यामध्ये ज्याप्रमाणे सोन्यांचे मणी ओले जातात, त्या सोन्यांच्या मण्यांचा समुदाय गुंफला जातो, अगदी त्याप्रमाणे हे सर्व जग बाहेरून आणि आतून मीच धरून ठेवलं आहे आणि माझ्यामध्येच गुंफलेलं आहे असं समज। हे रोहिणीचे जळ तयाचे पाहता येईजे मूळ, तै रश्मी नवती केवळ होय तो भानू, तयाची परी किरीटी या प्रकृती जालिये सृष्टी, जय उपसंवरुणी की जेलठी तै मिची आहे। ऐसे होय दिसे न दिसे, हे मजची माजी वडे असे, मिया विश्वधरी जे जैसे सूत्रे मणी, सुवर्णाचे मणी केले ते सोनियांच्या सुती वोविले, तैसे म्या जग धरीले सवायाभ्यंतरी। या मृगजळाचे मूळ पाहू गेले असता ते सूर्यकिरणे नसून केवळ तो सूर्यच आहे। अगदी त्याचप्रमाणे अर्जुना, ज्यावेळी या स्थूल आणि सूक्ष्म प्रकृती, सूक्ष्म प्रकृती ह्या स्थूल प्रकृतीच्या परिणामाला पावते, तर त्या प्रकृतीपासून झालेल्या सृष्टीचा उपसंहार होऊन शेवट मुक्काम होतो, आणि त्यावेळी पाहिले असता मीच मी उरतो। याप्रमाणे जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय हे सर्व माझ्यामध्येच आहे। ज्याप्रमाणे दोरा हा मण्याला धारण करतो, त्याप्रमाणे मी या सर्व जगाला धारण करतो, आणि त्यातल्या त्यात सोन्याचे जर मणी केले आणि ते सोन्याच्या सुतात ओले, अशा प्रकारे आतून आणि बाहेरून सर्व सोनंच सोनं असते, तसा आतून आणि बाहेरून सर्व मीच मी आहे। सुवर्णाचे मणी केले ते सोनियाच्या सुती वोविले, तैसे म्या जग धरिले सबाय अभ्यंतरी। रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशि सूर्ययो, प्रणवा प्रणव सर्ववेदेषु शब्दखं पौरुषं नृषु, पुण्यो गंध पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसं, जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु। हे कौंतेया, पाण्यातील रस मी आहे, चंद्र सूर्यामधील प्रभा ही मी आहे, सर्व वेदांमधील ओंकार, आकाशातील हा शब्द, अनहदनाद, पुरुषांमधील पौरुष, पृथ्वीतील शुद्ध गंध आणि अग्नीमधील तेज, हे सर्व मी आहे। प्राणीमात्रांचे जीवन आणि तपस्व्यांचे तप, हे सर्व मी आहे। म्हणून उदकी रसुका का पवनी जो स्पर्शू, शशी सूरी जो प्रकाशू, तो मीची जाण, तैसाची नैसर्गिको शुद्धू, मी पृथ्वीचा ठाई गंधू, गगनी मी शब्दू वेदी प्रणऊ, नराचा ठाई नरत्व, जे अहम भाविये सत्व, ते पौरुष मी हे तत्व, बोली जत असे, अग्नी ऐसे आहाच, तेजा नामाचे आहे कवच, ते परवते केलिया साच, निज तेज ते मी, आणि नाना विधयोनी, जन्मोनी भूते त्रिभुवनी, वर्तते आहाती जीवनी आपुलाल्या, एके पवनेची पिती, एके तृणास्तव जिती, एके अन्नाधारे राहती जळे एके, ऐसे भूता प्रति आनान, जे प्रकृती वशे दिसे जीवन, ते आगवा ठाई अभिन्न, मीची एक। म्हणून पाण्यामधला ओलावा किंवा वाऱ्यामध्ये स्पर्श अथवा चंद्र सूर्यामधले तेज, ते मीच आहे असे समज। त्याचप्रमाणे पृथ्वीच्या ठिकाणी स्वभावतःच असणारा शुद्ध गंध, तो मीच आहे। पहिला पाऊस पडल्यानंतर पृथ्वीचा जो सुंदर सुगंध येतो, तो मीच आहे। आकाशाच्या ठिकाणी असणारा शब्द मी आहे। वेदांमधील ओंकार, तो मी आहे। मनुष्याच्या ठिकाणी अहमपणाचे सारभूत जे पुरुषत्व आहे ना, तो पराक्रम सुद्धा मी आहे। हे तत्व मी तुला सांगतो। तेजाला अग्नी अशा नावाचे जे वरवर दिसणारे कवच आहे ना, ते दूर केल्यानंतर जे स्वयंसिद्ध तेज उरते ना, ते स्वयंसिद्ध तेज मी आहे। आणि तिन्ही लोकांमध्ये नाना प्रकारच्या योनींमध्ये प्राणी उत्पन्न होऊन आपापला आहार सेवन करून राहतात, कित्येक तर वाराच पितात, कित्येक गवतावर जगतात, कितीतरी अन्नावर जगतात आणि कितीतरी पाण्यात जगतात। असे निरनिराळ्या प्रकारचे जे प्राणी आहे, या प्राण्यांना ज्याच्या त्याच्या प्रकृतीला अनुसरून जो आहार दिसतो, त्या सर्व निरनिराळ्या आहारांच्या ठिकाणी मीच एक अभिन्नत्वाने राहतो आणि मीच एक अभिन्नत्वाने आहे। मंडळी, किती प्रकारचे प्राणी आपण पाहतो, कोणाचे पाय कसे, कोणाचे हात कसे, कोणाला तोंडासमोर मिशा असतात, काही कॉक्रोच वगैरे त्यांना तोंडासमोर एंटिना असतो, काहींना काहींचे वेगवेगळ्या प्रकारचे माउथ पार्ट्स असतात, खाण्याच्या पद्धती निरनिराळ्या, श्वास घेण्याच्या पद्धती निरनिराळ्या, ही इतकी डायव्हर्सिटी कशी काय उत्पन्न होते? माणूस ही करू शकतो का? सायन्स कितीही प्रगत करा, हे आपण आर्टिफिशियली करू शकू का? इतकी डायव्हर्सिटी निर्माण करू का? प्रत्येक प्राण्याच्या आहार घेण्याची क्रिया, श्वास घेण्याची क्रिया, मैथुन करण्याची क्रिया, प्रत्येकाच्या निरनिराळ्या निरनिराळ्या आहेत। आणि प्रत्येक स्पीसीजचं एक सर्व्हायवल, जगण्याची पद्धत, डिपेंडेन्स, आणि ह्या सगळ्या इकोलॉजीमध्ये, पूर्ण एक इकोसिस्टममध्ये निरनिराळ्या प्रकारचे व्यवहार आपल्याला दिसून पडतात। हे सर्व प्रकार मी निर्माण केले आहे आणि या सर्व प्रकारांमध्ये मीच एक अभिन्नत्वाने भरून राहिलेलो आहे। अभिन्नत्वाने कितीही याला डायसेक्ट करण्याचा प्रयत्न केला, तरी त्यात शेवट मीच आहे। बीजम्मा सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम्, बुद्धिर्बुद्धिमतामस्मी तेजस तेजस्विनामहम् बलम बलवताम चाहम काम राग विवर्जितम् धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ।
हे पार्था, सर्व प्राण्यांचे शाश्वत असे आदि कारण ते मी आहे असे जाण। बुद्धिमंतांची बुद्धी मी आहे, तेजस्व्यांचे तेज मी आहे, काम आणि राग या दोहींनी विरहित असे बलवानांचे बल मी आहे। हे भरत श्रेष्ठा, भूतांच्या ठिकाणी धर्माला अनुसरून असलेला जो काम तो मी आहे। धर्माला अनुसरून असलेला काम, बलात्कार करणारा काम नाही, तो मी आहे असं देव उघडपणे सांगत आहे।
पैयादिचेनी अवसरे विरूढे गगनाचेनी अंकुरे जे अंती गिळी अक्षरे प्रणवपटींची जव हा विश्वाकार असे तव जे विश्वाची सारखे दिसे मग महाप्रळय दशे कैसे हि नवे ऐसे अनादिजे सहज ते मी गा विश्व बीज हे आहा तातळी तुज देई जत असे मग उघड करूनी पांडवा जै हे आणि सील सांख्याचिया गावा तैयाचा उपेगु बरवा देखशील परी हे अप्रासंगिक आलाप आता सतू न बोलो संक्षेप जाण तपियांच्या ठाई तप ते स्वरूप तुझे बळियान माजी बळ ते मी जाणे अढळ बुद्धिमंता केवळ बुद्धि ते मी।
जे आत्मतत्व सृष्टीच्या उत्पत्तीकाली आकाशाच्या अंकुराने वाढते आणि जे सृष्टीच्या लयाच्या काळी ओंकार रूपी पटावरील अक्षरांचा ग्रास करते, जोपर्यंत हा विश्वाचा आकार असतो तोपर्यंत जे विश्वासारखे दिसते, मग महाप्रलयकाळी जे कोणत्याच आकाराचे नसते, असे जे स्वभावत अनादी विश्वाचे बीज आहे ते मी आहे। हे मी तुला तळहातात देतो, म्हणजे स्पष्ट करून सांगतो। नंतर हे चांगले नीट समजून घेऊन जेव्हा तू हे विचाराच्या गावाकडे आणशील ना, म्हणजे याचा तू विचार करशील ना, तेव्हा याचा उपयोग तुला चांगला दिसून येईल। परंतु हे विषयाला सोडून बोलणे राहू दे, ते मी आता बोलत नाही। आता माझ्या विभूती संबंधाने थोडक्यात सांगतो। तपस्वी लोकांच्या ठिकाणी असणारे तप ही माझी विभूती आहे। मंडळी, पुढे 10व्या अध्यायामध्ये आणखीन विस्तृत 75 विभूती भगवान सांगतील, पण इथे 6व्या 7व्या अध्यायामध्ये सुद्धा थोड्या विभूती सांगितल्या आहेत। त्यापैकी म्हणतात देव की तपस्वी लोकांच्या ठिकाणी तप ही माझी विभूती आहे। बलवान लोकांमध्ये जे अढळ बल आहे ती माझीच विभूती आहे, आणि बुद्धिवानाच्या ठिकाणी जी बुद्धी म्हणून आहे ना, ती सुद्धा माझीच विभूती आहे।
भूतांच्या ठाई कामू तुम्ही म्हणे आत्मा रामू जेने अर्थास्तव धर्मू थोरू होय एरवी विकाराचे नि पैसे करी खीर इंद्रियांची ऐसे परी धर्मासी वेसा वेखासे आओ ने दी जे अप्रवृत्तीचा अव्हांटा सांडुनी विधीचिया निघे वाटा तेवीचि नियमनाचा दिवटा सवे चाले कामु ऐशिया वोजा प्रवर्ते म्हणोनी धर्मासी होय पुरते मोक्ष तीर्थींचे मुक्ते संसार भोगी जो श्रुती गौरवांच्या मांडवी कामसृष्टीचा वेलू वाढवी जव कर्म फळेसी पालवी अपवर्गी टेके ऐसा नियतू का कंदर्पू जो भूताया बीजरूपू तो मी म्हणे बापू योगियांचा हे एकैक किती सांगावे आता वस्तू जातची आघवे मज पासुनी जाणावे विकरले असे।
ज्या कामाच्या योगाने धर्माचा उत्कर्ष होतो असा प्राणी मात्रांच्या ठिकाणी असणारा जो काम तो मी आहे। आता या धर्माचा उत्कर्ष कसा होतो? काम म्हणजे सेक्स, सेक्सच्या माध्यमातूनच पुढे प्राणी मात्रांची वाढ होते, नवीन जन्म उत्पन्न होतात। पण याला धर्म प्रीत्यर्थ म्हणजे पुढची पिढी निर्माण करण्यासाठी करण्यात येणारा सेक्स किंवा करण्यात वापरण्यात येणारे काम असा जर असेल, धर्माला धरून जर असेल, तर त्या ठिकाणी असणारा जो काम तो मी आहे असे आत्माराम श्रीकृष्ण म्हणाले। एरवी विकारांच्या फैलावाने इंद्रियासच अनुकूल अशी कर्मे म्हणजे तो काम तो खरोखर करतो, परंतु ती कर्मे धर्माला विरुद्ध असतात, ते धर्मविरुद्ध असतात, तो बलात्कार असतो। कारण की जो काम शास्त्र निषिद्ध कर्माची आडवाट सोडून शास्त्र विहित कर्माच्या राजमार्गाने निघतो, त्याचप्रमाणे विधीच्या मार्गाने जो जात असताना त्याच्याबरोबर नियमरूपी मशालजी चालतो, अशा रीतीने धर्माला धरून आचरलेला काम तो मी आहे। मग तो काम संसार भोगतो म्हणजे मोक्ष तीर्थातील जणू काय मोतीच भोगतो। जो काम वेदाच्या मोठेपणाच्या मांडवावर कर्मसृष्टीरूप वेल कर्मफलासह त्याची पाने मोक्षाला जाऊन भिडेपर्यंत वाढवतो, म्हणजे जो वेदांनी गौरव केलेल्या कर्माचे आचरण मोक्ष प्राप्त होईपर्यंत करतो, असा नियमन केलेला व प्राणी मात्रांच्या उत्पत्तीला कारण असणारा जो काम तो मी आहे असे श्रेष्ठ योगी पुरुषोत्तम श्रीकृष्ण म्हणाले। हे वेगवेगळे किती सांगावे, आता जेवढे म्हणून पदार्थ आहेत ना तेवढे सर्व माझ्यापासूनच आकाराला आले आहेत असे समज।
ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्चये मत्तये वेति तान् विद्धि नत्वहं तेषु ते मती।
आणि सात्विक राजस आणि तामस म्हणून जे पदार्थ आहेत ते सर्व माझ्यापासून उत्पन्न झालेले आहेत असे जाण। ते माझ्यामध्ये आहेत पण मी त्यांच्यामध्ये नाही।
जे सात्विक हन भाव का रजतमादी सर्व ते मम रूप संभव ओळखतू हे जाले तरी माझ्या ठाई परियया माझी मी नाही जैसे स्वप्नीच्या डोही जागृती न बुडे ना तरी रसाची ची सुगट जैसी बीजकणी का तरी घनवट परीत्येस्तव होय काष्ट अंकुरद्वारे मग तया काष्टांच्या ठाई सांग पा बीजपण असे काई तैसा मी विकारी नाही जरी विकारला दिसे पै गगनी उपजे आभाळ परी येथ गगन नाही केवळ अथवा आभाळी होय सलील तेथ अभ्र नाही मग तया उदकाचे नि आवेशे प्रगटले तेज जे लखलखित दिसे तिये विजुमाजी असे सलील काई सांगे अग्निस्तव धूम होये तिये धूमी काय अग्नि आहे तैसा विकारुहामी नोहे जरी विकारलासे।
जे सात्विक राजस किंवा तामस पदार्थ आहेत ना ते सर्व माझ्या स्वरूपापासून उत्पन्न झाले आहेत असे समज। हे सर्व पदार्थ माझ्या ठिकाणी उत्पन्न झाले परंतु या पदार्थांमध्ये मी कुठेच नाही आहे। ज्याप्रमाणे जागृतीपासून स्वप्न उत्पन्न झाले असले तरी स्वप्नातील डोहामध्ये जागृती बुडत नाही, म्हणजे स्वप्नात ही कधी जागृती नसतेच। अथवा ज्याप्रमाणे भरीव बी गोठलेला रसच असतो पण त्यापासूनच अंकुर उत्पन्न होऊन त्याचेच लाकूड बनते। कोणतंही एखादं बी जमिनीत टाकलं तर त्या बीजामध्ये इतकं पोषक तत्व भरलेलं असते की त्याच्यापासून अंकुर निर्माण होतात आणि त्या अंकुरापासून मोठं झाड बनतं आणि त्या झाडापासूनच लाकूड तयार होते। मग त्या लाकडांच्या ठिकाणी बीपणा काही आहे का? त्याप्रमाणे मी जरी विकारलेला दिसलो तरी त्या विकारांमध्ये मी कुठेच नाही। आकाशामध्ये ढग उत्पन्न होतात, परंतु ढगांमध्ये केवळ आकाश नसते, किंवा ढगात पाणी असते परंतु पाण्यात ते ढग नसतात। मग त्या पाण्याच्या जोराने उत्पन्न झालेले जे लखलखीत तेज विजेसारखे ते आपल्याला दिसून पडते, त्या विजेमध्ये सुद्धा पाणी नसते। सांग बरं, अग्नीपासून धूर तयार होतो का? त्या धुरामध्ये कधी, सांग बरं, अग्नीपासून धूर हा तयार होतो, पण त्या धुरामध्ये कुठे काही अग्नी असते का? अगदी त्याप्रमाणे जरी हे सर्व विकार माझ्यापासून उत्पन्न झाले तरी या विकारांमध्ये मी नसतो। सांगे अग्निस्तव धूम, तिये धूमी काय अग्नी आहे, तैसा विकारू हा मी नोहे, जरी विकारला असे।
त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभिसर्वमिदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्।
या तीन सत्व, रज आणि तम या गुणांपासून, या गुणमय भावांनी, त्रिगुणात्मक मायेने मोह पाडलेले हे सर्व जग या गुणाहून वेगळ्या व विकाररहित अशा मला जाणत नाही। त्यांना असं वाटते की हे जे काही आहे तेच जग आहे, पण जग म्हणजे सत्य जे आहे ते याच्या पलीकडे असते।
परी उदकी झाली बाबुळी, ते उदकाते जैसी झाकोळी, कावायाची आभाळी आकाश लोपे, हा गा स्वप्न हे लटिके म्हणो ये, परी निद्रावशे वाणले होये, तव आठवू काय देत आहे आपण पेया, हे असो डोळ्यांचे डोळांची पडळरचे, तेणे देखणे पण डोळ्यांचे न गिळिजे काई, तैसी हे माझीच बिंबली त्रिगुणात्मक साऊली, की मजची आड ओळवली जमनिका जैसी, म्हणोनी भूते माते नीणती माझीच परी मी नव्हती, जैसी जळीची जळी नविरती मुक्ता फळे, पै पृथ्वीचा घटुकिजे सवेची पृथ्वीसी मिळे जरी मेळविजे, एरवी तोची अग्निसंगे सिजे तरी वेगळा होय, तैसे भूत जात सर्व माझेची कीर अवयव, परी माया योगे जीव दशे आले, म्हणोनी माझेची मी नव्हती माझेची मज नोळखती, अहम ममता भ्रांती विषयांध झाले।
परंतु पाण्यामध्ये उत्पन्न झालेले गोंडाळ ज्याप्रमाणे पाण्याला झाकून टाकते, किंवा ढगांच्या योगाने आकाश खोटेच झाकल्यासारखे दिसते, अरे अर्जुना, स्वप्न हे खोटे आहे असे म्हटले तरी आपण झोपेच्या अधीन असल्यामुळे ते जेव्हा आपल्या अनुभवाला येते त्यावेळी ते आपली आपल्यालाच आठवण होऊ देते का? तर अजिबात नाही, आपल्याला स्वप्नात असं वाटतं की आपणच आहो। हे वरील दृष्टांत राहू दे, डोळ्याचे पाणी डोळ्यात गोठून त्याचा पडदा डोळ्यावर येतो, तो पडदा डोळ्यांची दृष्टी नाहीशी करत नाही का? त्याप्रमाणे त्रिगुणात्मक ही माझी माया, ही एक माझीच पडलेली छाया आहे, आणि ती जणू काय पडद्याप्रमाणे माझ्या आड आली आहे, मला तिने झाकून टाकले, म्हणून प्राणी मला जाणत नाहीत, ते माझेच आहेत पण मद्रूप होत नाही। ज्याप्रमाणे मोते ही पाण्याचीच होतात, शिंपल्यामध्ये पाणी आल्यानंतर त्या पाण्यापासूनच मोती तयार होतात, पण पाण्यात विरघळतात का मोती? कधीच नाही। जसे मातीचे मडके करावे व ते केल्याबरोबर कच्च्या स्थितीत मातीशी मिळवले तर मातीत मिळून जाईल, पण ते का एकदा शिजवले, ते का एकदा भाजले तर मग ते काही केल्या मातीशी एकरूप होत नाही, ते खापर रूपाने एक वेगळे शिल्लकच राहते। अगदी त्याप्रमाणे सर्व प्राणी मात्र हे खरोखर माझेच अवयव आहेत, पण मायेच्या योगाने ते सर्व जीवदशेस आले आहे, म्हणून ते प्राणी माझेच असून ते मी नाहीत, माझेच असून मला ते ओळखत नाहीत, कारण मी आणि माझे पण या भ्रांतीने ते विषयांध झाले आहेत, विषयामध्ये ते गुंग झाले आहे, म्हणून माझेची मी नव्हती. माझेच असून ते मलाच ओळखत नाहीत, माझेची मज न ओळखती. अहम ममता भ्रांती विषयांत झाले असं होण्याला कारण काय? अहम ममता भ्रांती, अहम ममता आणि भ्रांती या तीन कारणांमुळे ते माझ्यापासून स्वतःला वेगळे समजतात. मंडळी, सातव्या अध्यायाच्या 13व्या श्लोकापर्यंत निरूपण आज आपण ऐकलं. 14व्या श्लोकापासूनचं निरूपण आपण उद्या घेऊ. आजच्या वेळेची मर्यादा इथे झालेली आहे, त्याचा आदर करू. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.